ஓம் ஸ்ரீ சத்குரு சுவாமி மாதவநாதாய நமஹ. ஓம் ஸ்ரீ சத்குரு சுவாமி மகரந்தநாதாய நமஹ. கிருதர் அத்தாஜே பாசரிசே சூர் அணி வயலின்சா ஸ்வர் அப்பா கானாத் குஞ்சாரவ் கரீத் ஹோதா அசு வாட்டத் ஹோத கி ஹா காரியக்ரம் அசாச் சாலூ ரஹாவா. या पावन भूमीमध्ये जेव्हा भगवंतांच्या मुरलीमधून ते सूर उमटले असतील तेव्हा का बरं गाई गोपी वेळ लागून त्यांच्या मागे धावले नसतील असं वाटून गेलं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे त्रिभुवन पालक त्रैलोक्यनाथ राजाधिराज पंढरीनाथांच्या या आनंद साम्राज्यात आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंसमवेत जमलेल्या सर्व साधक बंधू भगिनींचं भक्तांचं आणि आनंद यात्रींचं मी नारायण वहाडणे आणि माझ्या शेजारी बसलेली गुरु भगिनी सद्भक्त शैलजा उर्फ राणी पेंडसे आम्ही दोघे मंडळाचे प्रतिनिधी म्हणून भजनाच्या या चित्तशुद्धीकारक आणि आनंददायी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. भजनाचा हा कार्यक्रम म्हणजे सद्गुरूंच्या अभंगांमधून सद्गुरूंशी भगवंतांशी साधलेला आंतरिक संवाद आहे. भगवत स्वरूपाशी सद्गुरु स्वरूपाशी एकरूप होण्याचा मार्ग जसा ध्यान नामातून जातो सत्संग श्रवणातून जातो तसाच तो अभंग गायनातून देखील जातो. हा कार्यक्रम सुरू करत असताना मला माझे प्राणप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या पवित्र वाणीतून प्रकटलेल्या शब्दांचं स्मरण होत आहे. स्वामीजी म्हणत असत की शंभर प्रवचनांमधून जे साधलं जात नाही ते केवळ एका भावपूर्ण अशा अभंग गायनातून साधलं जाऊ शकतं. संतांच्या शब्दांमधून व्यक्त होणाऱ्या भावाशी जर आपण तद्रूप होऊ शकलो एकरूप होऊ शकलो तर आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचा प्रत्यय आपल्याला निश्चितपणे येऊ शकतो असं स्वामीजी म्हणत असत. भजन ही एक अत्यंत अंतरंग साधना आहे. भज हा धातू एकरूपता सुचवतो दर्शवतो. भगवत भावाशी एकरूप होणं म्हणजे भजन. भजनामध्ये गाणारा आणि ऐकणारा असे दोघेही एकाच वृत्तीने एकाच दिशेने प्रवाहित वृत्ती करणारे असल्यामुळे अंतरंगाकडे सहजच आनंदाचा वर्षाव होतो आणि एक विशेष भावाचा अनुभव यायला लागतो. सर्व संत गात असत. स्वामीजी म्हणत की हनुमंत देखील गात असत. आपण तो फोटो पाहतो ना की एका हातात चिपळ्या आणि दुसऱ्या हातात एक सारी घेऊन रामभजनात दंग झालेले तन्मय झालेले हनुमंत सहजच ते बघताना आपल्याला अंतर्मुख झाल्यासारखं होतं. अंतर्मुखता शरणागती साक्षीत्व प्रेमभाव स्मरण या शब्दांचे खरे अर्थ सद्गुरूंच्या आपल्या जीवनातील प्रवेशाने आपल्याला बोधित झाले. आजचे अभंग असेच अंतर्मुख करणारे शरणागत भावाचा प्रेमभावाचा उत्तुंग आविष्कार करणारे विशेष म्हणजे सद्गुरूंचं प्रकर्षाने स्मरण करून देणारे साक्षीत्वाचा भाव अनुभव असे देणारे असे सगळे आहेत. परमपूजनीय स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ विरचित असे हे अभंग आहे. हृदयाच्या माध्यमातून भगवंतांशी संवाद साधण्याची कला ज्या आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंनी आपल्याला शिकवली आणि ज्यांच्या भावसागरातून निर्माण झालेल्या अभंग तरंगांच्या लाटा सद्गुरूंचे भगवंतांचे चरणकमल प्रक्षालित करतात त्या भावरंग तरंग तुषारांमध्ये आपण सुस्नात होऊया. आजच्या कार्यक्रमाचा पहिला अभंग परात्पर सद्गुरु स्वामी स्वरूपानंद विरचित शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा असा आहे. या अभंगामध्ये स्वामीजी म्हणतात की भगवंताला रमावराला शरण गेल्याने सर्व सुख प्राप्त झाली. सुखाची व्याख्या करताना ज्ञानोबा म्हणतात किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे तव जे होये तया नाव सुख. संत सांगतात की भगवंत सुखस्वरूप आहे, आत्मा सुखस्वरूप आहे, स्वस्मिन स्थित झाल्यामुळे सुख प्राप्त होतं. भगवंतांना शरण गेल्याने, आत्मस्थ राहून सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना केल्याने आपण सुखरूप होतो. म्हणजे प्रथम आपल्या आत श्री गोविंदाचा अनुभव आपल्याला येतो आणि मग नरनारी म्हणजे सर्व जगत हे भगवतमय आहे असा अनुभव येतो आणि मग या संसारात येऊन कृतार्थ झाल्याची जाणीव होते. आणि या मानवी जीवनात येऊन जर काही होत असेल, करायचं असेल, साधकाच्या पक्षी ध्येय असेल, तर आपल्या सकट संपूर्ण जगत हे भगवत स्वरूप असं आहे याचा अनुभव घेणं अतिशय गोड असा अभंग आहे. स्वामीजी म्हणतात सौख्य कंद गोविंद आत वसलेला आहे, बसलेला आहे. किती सुंदर भाव आहे पहा, आपल्या आत श्री गोविंद बसलेले आहेत या भावानेच आपल्याला किती सुखावह वाटतं. आणि याच भावात आजचा हा अभंग पहिला आपण ऐकूया सद्भक्त विद्या साखळकरांच्याकडून.
शरण जाता रमावरा शरण जाता रमावरा शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा सर्व सुखे आली घरा शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा सर्व सुखे आली घरा शरण जाता रमावरा शरण जाता रमावरा रिद्धी सिद्धी उभ्या दासी रिद्धी सिद्धी उभ्या दासी सदा सादर सेवेसी सदा सादर सेवेसी 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 शरण जाता रमावरा शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा सर्व सुखे आली घरा शरण जाता रमावरा शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा सर्व सुखे आली घरा शरण जाता रमावरा शरण जाता रमावरा धन्य जाहलो संसारी धन्य जाहलो संसारी हरि रूप नर नारी हरि रूप नर नारी नर नारी नर नारी शरण जात तार मावरा शरण जातार मावरा सर्व सुखे आली घरा सर्व सुखे आली घरा शरण जातार मावरा सर्व सुखे आली घरा शरण जाता रमावरा शरण जाता रमावरा स्वामी म्हणे सौख्य कंद स्वामी म्हणे सौख्य कंद वसे अंतरी गोविंद वसे अंतरी गोविंद वसे अंतरी गोविंद 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 शरण जातार मावरा शरण जातार मावरा सर्व सुखे आली घरा सर्व सुखे आली घरा शरण जातार मावरा शरण जातार मावरा शरण जातार मावरा सर्व सुखे आली घरा शरण जाता शरण जाता शरण जाता शरण जाता शरण जातार मावरा सर्व सुखे आली घरा सर्व सुखे आली घरा शरण जातार मावरा शरण जातार मावरा रमावरा रमावरा
ओम सद्गुरुनाथाय नमः। परमेश्वराला शरण गेल्यानंतर सर्व सुखाचेही सुख कसं प्राप्त होतं आणि मग तो श्री गोविंद परमेश्वर आपल्या अंतरात कसा वास करतो हेच या अभंगातून स्वामी स्वरूपानंद आपल्याला सांगत आहेत। असाच संपूर्ण शरणागतीचा स्वामीजींचा पुढचा अभंग खेळविन तैसा खेळेन साचार तुची सूत्रधार बाहुले मी। कळसूत्री भावल्यांच्या खेळात आपण पाहतो की त्या आपल्या समोर नाचत असतात पण त्यांना सूत्रधार नाचवत असतो। त्याच्या हातात त्या दोऱ्या असतात। स्वामीजी म्हणतात तसंच या जगात परमेश्वरा मी फक्त तुझ्या हातातलं बाहुलं आहे। तूच माझ्या जीवनाचा खरा सूत्रधार आहेस। माझा करता करविता सर्व काही तूच आहेस। आपल्यासारख्या सामान्य जीवांना अत्यंत अवघड वाटणारी अशी ही गोष्ट आहे। आपण खरं तर सदा सर्व काळ येता जाता म्हणत असतो की सर्व काही त्या परमेश्वराच्या हातातच आहे, त्याची इच्छा असेल तसंच होईल। पण नाही, जेव्हा खरोखर एखादा अडचणीचा प्रसंग येतो तेव्हा मात्र आपण आपला पवित्रा बदलतो आणि मग परमेश्वरा तुला माझी काही काळजी नाही, तू आहेस की नाही असं म्हणतो। आपला आपल्या अहंकर्तृत्वावरती जबरदस्त विश्वास असतो। स्वामी माधवनाथ म्हणत चार खोल्यांचं घर बांधलं की हा म्हणतो मी घर बांधलं। अरे पण तू कोण, कशाच्या जीवावर अशा उड्या मारतोस? अत्यंत अशाश्वत आणि क्षणभंगूर अशा देहाला आपण सत्य मानतो, त्यालाच आधार मानतो, पण संतांचं मात्र तसं नसतं। स्वामीजी इथे म्हणतात तूच माझा धनी आहेस आणि मी तर तुझा चाकर आहे। माझ्या संपूर्ण आयुष्यावर फक्त तुझीच मालकी आहे। एक परमेश्वरच त्यांचा आधार बनून राहिलेला आहे। स्वामी माधवनाथ म्हणत एक भगवंताशिवाय माझं कुणीही नाही असं ज्या क्षणापासून तुम्हाला वाटेल त्या क्षणापासून तुम्ही भगवंताचे झालात असं समजा. आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराच्या चरणी लीन होणं हीच खरी शरणागती. स्वामीजींचा हा अभंग आपण सद्भक्त मिहिर गरवारेकडून ऐकूया.
देवा तुझी धनी मी तुझा चाकर, देवा तुझी धनी मी तुझा चाकर, तुझाची आधार मज लागी, खेळवीश तैसा खेळ साचार. बोलविशी तैसे बोले न वचन, बोलविषे बोले न वचन, मजभिमान कासयाचा मजभिमान मजभिमान कासयाचा खेळवीश तैसा खेळ साचार, खेळवीश तैसा खेळ साचार. काया वाचा मना तुझाची आधीना, काया वाचा मना तुझाची आधीना, तुझा पाहिलीना स्वामी मने तुझा पाईना, स्वामी माने स्वामी माने स्वामी माने, खेळवीश तैसा खेळ साचार, खेळवीश तैसा खेळ साचा.
काया वाचा मन तुझ्याची आधीन, तुझ्या पायी लीन स्वामी म्हणे. जीवन कसं भगवतमय भगवत शरण होऊन जगावं याचं निर्देशनच जणू स्वामीजींच्या या शब्दांमधून साधकांच्यासाठी प्रकट झालं. स्वामीजी म्हणत असत की परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनचरित्रात जर डोकावून पाहिलं तर प्रकर्षाने असं जाणवतं की श्रीहरीचं अंतर्बाह्य दर्शन झालेले, सोहमभावात रममाण झालेले आणि देहीच विदेही अवस्था भोगणारे असे ते थोर सत्पुरुष आहेत. संतोषरूप, सुखरूप, आत्मरूप असं त्यांचं सगळ्यांशी वागणं असे. सदा सर्व काळ सुप्रसन्न असणारे असे थोर विरक्त पुरुष ते होते. खेळविसी तैसा खेळेन साचार, तुची सूत्रधार बाहुले मी. अभंगातील या भावदर्शनाने प्रकर्षाने जर कुणाची आठवण झाली असेल तर ती परमपूजनीय सद्गुरु स्वामी माधवनाथांची. सद्गुरुमय भगवतमय अशा त्यांच्या जीवनाची. बचेंगे तो और भी लढेंगे अशा त्यांच्या स्फूर्तीदायक वाक्याची. आणि सगळ्यात महत्वाचं, देहाच्या अत्यंत विकल अवस्थेतही त्यांनी आपल्या सारख्या सामान्य जीवांवर केलेल्या दैवी प्रेमाची. त्यांचं संपूर्ण जीवन सद्गुरूंनी दिलेल्या बोधाभोवती फिरताना आपण पाहिलं. कसे बोलत, कसे चालत, सहज बघितलं तरी अंतःकरण निवत असे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब. येर माणूसपणा तो भांब लौकिक भागू. साक्षात भगवंत साधक विश्वांमध्ये वावरताना आपण अनुभवला. सद्गुरुमय असं त्यांचं जीवन, सद्गुरु शरणता प्रत्येक कृतीतून दिसत असे. प्रवचन करतानाचं, नमस्कार करतानाचं, प्रार्थना करतानाचं त्यांचं भाव विभोर करणारं रूप मला वाटतं आजही आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात तसंच स्मरतं. आणि त्या आठवणीने आजही कंठावरुद्ध होतो. आपल्या सद्गुरूंना प्रार्थना करणारा असा त्यांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. सद्गुरुनाथा स्वरूपानंदा आशीर्वच मजला, कृपा कटाक्षे तारुनी न्यावे दीना या अबला. स्वामीजी म्हणतात हे सद्गुरुनाथ स्वरूपानंदा, हा जगत पसारा म्हणजे आपलाच मायामय खेळ आहे आणि या भवसागरातून मला आपणच माझा हात धरून तारून न्यावं. मी अज्ञानी बालक आहे, आपण बोध सुद्धा देऊन माझं मन सोहम भावात आनंदाचं वितरण करीत आपणच रमवावं. आपल्या कृपेने हा संपूर्ण जगत पसारा भवप्रत्यय नाहीसा होऊन आपल्या चरणांशी मी विरून गेलो आहे, समर्पित झालो आहे. आपल्या कृपेने मी कृतार्थ झालो आहे. परमपूजनीय स्वामीजींचा हा सद्गुरूंना प्रार्थना करणारा अभंग आपण सद्भक्त रोहित कुलकर्णीकडून ऐकूया.
सद्गुरुनाथा स्वरूपानंदा आशीर्वच मजला, कृपा कटाक्षे तारुण्यावे दीनाया बला. मोक्षदानी तू स्वतंत्र सता भीतीन च मजला, अहंकार हा दूर सारुनी शरणागत तुझला. मायामय हा जगत पसारा खेळ तुझा सारा, हात धरुनिया मजला न्यावे आपण पैल तिरा. सांभाईया अज्ञ बालका देवनी बोध सुधार सोहम हौसी मानस रम दे वितरित आमोदार शरण ये उनी सारे जन हे तोड़ित भव पाशा ज्ञान दिव्याचा प्रकाश आतिल उजळित दाही दिशा प्रकाश रूपा पूर्णानंदा देवनिया आशीषा कृतार्थ जीवन सारे झाले पदनत मीशा सामरस्ये माधव करितो अंतरी तव ध्यानां पूर्ण होऊनी विरुनी जातसे विनटुनी तव चरणा पूर्ण होऊनी विरुनी जातसे विनटुनी तव चरणा पूर्ण होऊनी विरुनी जातसे विनटुनी तव चरणा
मनाला आवरण त्याच्या नादीच न लागणं हे खरं तर अत्यंत कठीण काम पण अशा या चंचन मनाला कसं आवरायचं त्याला जेवढं आवरायला जावं तर तेवढं ते भरकटतं वाहवत जातं या मनावर जो राज्य करू शकतो तो सगळ्या जगावर राज्य करू शकतो त्या मनाला अशी कशाची बरं गोडी लावावी म्हणजे ते एका ठिकाणी स्थिर होईल स्वामी माधवनाथ त्यांच्या या पुढच्या अभंगात म्हणतात सदा माझे मन राहे तुझवरी ऐसे काही करी गुरुराया गुरुराया तुमच्या पादपद्मी ते सदा सर्वकाळ राहील असं काहीतरी करा तुमच्या ठिकाणी जर का ते राहील तर त्या मनाची अशी ताकदच नाही की ते इकडे तिकडे धावेल त्याला मग फक्त तुमचाच ध्यास लागेल ते तुमचंच चिंतन करू लागेल सद्गुरुराया आता एवढे तरी उपकार तुम्ही माझ्यावर करा आपल्या सद्गुरूंकडे स्वामीजी हे महत्वाचं मागणं करत आहेत स्वामीजी या संसाराच्या अशाश्वततेमुळे अंतर्मुख होतात कारण संसार हा मुळीच नाशवंत आहे संसारी जना सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले तो फक्त कर्तव्य पूर्ण करण्याकरताच करावायचा आहे याचं पुरतं भान त्यांना असतं पण आपलं मात्र तसं नसतं आपलं मन तर नाही पण आपण आपली काया वाचा हे काहीच भगवंतासाठी अर्पण करू शकत नाही कारण आपण सदा सर्व काळ हे फक्त संसाराचं चिंतन करतो स्वामीजींसारखे संत मात्र आपल्या सद्गुरूंना प्रार्थना करत असतात की हे दीनानाथा माझा उद्धार करणं हे आता तुमच्याच हातात आहे कारण जीवाचा उद्धार नेमका कशात आहे हे त्यांना माहिती असतं आपल्यासारख्या संसारी साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी जणू काही स्वामीजी त्यांच्या सद्गुरूंजवळ ही प्रार्थना करत आहेत या अभंगांचं गायन आपण ऐकूयात सद्भक्त अभिजित धोंडफळे याच्याकडून सदा माझे मन राहे तुझवरी ऐसे काही करी गुरुराया
सदा माझे मन राहे तुझवरी ऐसे काही करी गुरुराया ऐसे काही करी गुरुराया गुरुराया आता करी उपकार करावा उद्धार दीनाचाया करावा उद्धार दीनाचाया सदा माझे मन राहे तुझवरी सदा माझे मन राहे तुझवरी ऐसे काही करी गुरुराया ऐसे काही करी गुरुराया गुरुराया आता करी उपकार करावा उद्धार दीनाचाया करावा उद्धार दीनाचाया संसारिया केली बहु आटा पीटी संसारिया केली बहु आटा पीटी झालो बहु कष्टी बहु काळ झालो बहु कष्टी बहु काळ म्हणून हाकारी माधव तुझ आता म्हणून हाकारी माधव तुझ आता येवो दीनानाथा माय बापा येवो दीनानाथा माय बापा येवो दीनानाथा माय बापा येवो दीनानाथा माय बापा सदा माझे मन राहे तुझवरी ऐसे काही करी गुरुराया ऐसे काही करी गुरुराया ऐसे काही करी गुरुराया ऐसे काही करी गुरुराया
सदा माझे मन राहे तुझवरी ऐसे काही करी गुरुराया गुरुराया असं काही करा की माझं मन अखंड आपल्या अनुसंधानात निमग्न राहील. गजेंद्र मोक्षाची गोष्ट आठवली अभंग ऐकत असताना. आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे. गजेंद्रावर जेव्हा प्राणांतिक संकट येतं आणि एका भगवंताशिवाय कोणाचाही आधार नाही अशा अनन्य भावाने तो भगवंतांची प्रार्थना करतो तेव्हा गरुडावर बसून अत्यंत वेगाने भगवंत येतात आणि आपल्या भक्ताचं रक्षण करतात. आपण देखील संसार सागरात असंख्य संकटांना तोंड देत असतो तेव्हा एकच सद्गुरू असे असतात की ज्यांचा आपल्याला मोठा आधार असतो. सद्गुरूंचं जीवनचरित्र अवलोकन करून आपल्या साधक जीवनाचं उन्नयन करायचं असतं. सद्गुरूच्या बोधाने प्रत्येक कर्माचं आचरण करत असतात आणि आत्मस्थ होण्याचा मार्ग दाखवत असतात. ते पाहून त्यांच्या कृपेने आपण प्रेरित होऊन आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे अत्यंत द्रुतगतीने वाटचाल करायची असते शिष्याने. परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा एक अत्यंत अंतरंग असा अभंग आहे त्यांची आत्मस्थिती वर्णन करणारा. सोहम जप ध्याने फावली विश्रांती राहे आत्मस्थिती आपे आप. स्वामीजी म्हणतात की सोहम जप सोहम ध्यानाने विश्रांती म्हणजे शांती मिळाली आणि त्या योगे सर्व काळ आपोआपच आत्मस्थिती राहिली. आत्मस्थिती म्हणजे मी आत्मा आहे याची पूर्ण जाणीव आणि असं झाल्यानंतर सगळी कर्म कृष्णार्पण झाली मनाचं उन्मन झालं नर नारी म्हणजे नर नारी बाळे सगळं जगत ईश्वरमय समान होऊन गेलं. स्वामीजी म्हणतात की याची काय बरं खूण आपल्याला सांगावी ज्याची त्याने सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करून ती ओळखून घ्यावी. खरं तर संतांची स्थिती बाहेरून आपल्याला कशी कळणार. तथापि तुकाराम महाराज म्हणतात राम राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। आपण असा प्रयत्न करूया आत्मस्थ राहून हा अभंग ऐकण्याचा। परमपूजनीय स्वामीजींचा अवीट गोडीचा असा हा अभंग आहे, तो सद्भक्त कुंदाताई पानसे यांच्याकडून आपण ऐकूया।
विश्रांती सोहम जप ध्याने जाने
सोहम जप ध्याने ध्याने सोहम जप ध्याने।
परात्पर सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि त्यांचा अतिशय लाडका शिष्योत्तम म्हणजेच आपले पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या अभंगांना, यांच्या अभंगांचं अभंग गायन आपण आता ऐकणार आहोत। अंगीकार केला आपण माझा जेव्हा संसार शृंखला गळूनी गेल्या तेव्हा। स्वामी मकरंदनाथांचा सच्छिष्य ते आत्मस्थिती असा वर्णन करणारा हा अभंग आहे। जेव्हा एखादा सच्छिष्य म्हणतो की सद्गुरूंनी माझा अंगीकार केला आहे आणि आता हे जीवन फक्त संसार करण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही याची जाणीव होते, तोच हा स्वामी मकरंदनाथांचा अभंग आहे। स्वामीजींकडे ते प्रथम जेव्हा आले तेव्हा त्यांचं आकर्षण हे त्यांना प्रथम दर्शनापासून तर वाटलंच, पण अतिशय विलक्षण ओढ अशी वाटू लागली। अर्थात हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव ते सांगत आहेत। त्यांच्या ठिकाणी असलेलं ज्ञान, वैराग्य, भक्ती यातलं काही कळत नसलं तरी कळत होतं ते फक्त त्यांचं प्रत्येकावर असलेलं निर्व्याज प्रेम। या प्रेमाच्या धाग्यांनी आपण प्रत्येकजण त्यांच्याशी बांधले गेलो, त्यांच्या सान्निध्यात आपण निशंक होऊन राहत असू। स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ इथे आपल्याला अतिशय सुंदर उपमा देतात, ती वाघ सिंहांच्या पिल्लांची। अमृतस्य पुत्र हा असं स्वामी विवेकानंद म्हणत, आपण अमृताचे पुत्र आहोत। स्वामी मकरंदनाथ पुढे म्हणतात, अत्यंत अनन्यतेने सद्गुरुराया तुम्हाला हे जीवन मी अर्पण केलेलं आहे। तुमच्या या छोट्या छोट्या डोळ्यातून जेव्हा ते प्रेम आपुलकी आमच्याविषयी भरून राही तेव्हा जणू काही या प्रेमप्रभेच्या निरंजनांच्या प्रकाशांनी आमचं जीवनच व्यापून गेलं असा अनुभव येईल। मधुकण मकरंदा दिला माधवे जेव्हा, आणि या मधुकणाच्या सेवनाने हा जीव शिवरूपच झाला। अत्यंत गोड असा हा स्वामीजींचा अभंग आपण ऐकूयात सद्भक्त रवी जोशी यांच्याकडून।
अंगीकार केला आपण माझा जेव्हा, अंगीकार केला आपण माझा जेव्हा, संसार शृंखला गळून गेल्या ते संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा। तव महिमा पुरता नवता मजला ठावा, परिप्रथम दर्शने करशण घडले जीवा, तव प्रेम स्पंदने भरुनी गेलो जेव्हा, संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा। तुझ पहावयासी कितीदा व्याकुळ झालो, स्पर्शने पुण्यता पावुनी आम्ही झालो, कधी दुरुनी न कळत प्रेमे रडलो जेव्हा, संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा। तव ध्यान कर्मता पचनी नाही पडली, तव ज्ञान भक्तीची खोली नाही कळली, पण भाव रज्जूची आली प्रचिती जेव्हा, संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा। जरी व्याघ्र सिंहते भयप्रद सर्वालोका, परिपिलेतयां प्रति बागडति निशंका हे वर मऊमगले समीप तुमचा जेम्हा संसार श्रृंखला गळून गेल्या देव्हा तव प्रेमळ बोधे जीवन गंधित झाले वरी कृपा प्रसादे लेबुनी मंडित झाले मम जीव भृंग हा शिवरूप झाला जेव्हा संसार श्रृंखला गळून गेल्या तेव्हा तव भक्तिकृपेच्या पावन वर्षावाला कंगाल जीव हा भाग्य बळे आतुरला मी अनन्यतेने अर्पियले मज जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा तव नेत्र निरांजनी प्रेम प्रभाती भरली ज्ञान देवी खेळे त्याच प्रकाशी गमली मधुकण मकरंदा दिला माधवे जेव्हा मधुकण मकरंदा दिला माधवे जेव्हा संसार श्रृंखला गळून गेल्या तेव्हा अंगीकार केला आपण माझा जेव्हा संसार श्रृंखला गळून गेल्या तेव्हा संसार श्रृंखला गळून गेल्या तेव्हा
किती हृदयस्पर्शी शब्द आपलं भावविश्व स्पंदित करणारी आपल्या जीवनातील त्या ईश्वरानुरागी क्षणांचं प्रकर्षाने आठवण करून देणारे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या या भावपूर्ण शब्दांनी स्वामीजींच्या सहवासातील त्या अमर क्षणांचं मोरपीस अंतःकरणावरून फिरून गेलं तव प्रेम स्पंदने भरूनी गेलो जेव्हा तुझं पहावयासी कितीदा व्याकुळ झालो कधी दुरुनी नकळत प्रेमे रडलो जेव्हा संसार शृंखला गळूनी गेल्या तेव्हा अवर्णनीय भाव जेव्हा शब्दातून व्यक्त होतात तेव्हा प्रत्येकाच्या अंतःकरणात त्या ठसाळ उमटतात परमपूजनीय स्वामीजींच्या सहवासात आणि आठवणींमध्ये खरोखरच आपण जग विसरून जात असू आपल्या सकट मोठं दिव्य अलौकिक व्यक्तित्व आपल्या जीवनाला स्पर्श करून गेलं शिष्याच्या हृदय मंदिरात सद्गुरूच भगवत स्वरूप म्हणून विराजमान असतात अफाट अशा या जगामध्ये प्रेमाच्या दोन शब्दांसाठी माणूस आसुसलेला असतो मात्र प्रेम या अडीच अक्षरांचा अर्थ सद्गुरूच फक्त समजावून देतात ते जेव्हा मुमुक्षु जीवाचा अंगीकार करतात त्याला आपला म्हणतात तेव्हा त्याचं भावविश्व पालटून जातं तो त्यांच्या प्रेमात अकंठ बुडून जातो त्यांच्या प्रेमाने सद्गदित होतो त्यांचं भक्ती ज्ञान वैराग्याचं जीवन पाहून त्याचा अंगीकार आपण करावा अशा भावाने प्रेरित होतो त्यांच्या भावबळाचं प्रेमबळाचं सामर्थ्य जाणून त्यांनी केलेल्या कृपेच्या आठवणीने भावविभोर होतो. सद्गुरू जेव्हा तत्वमसीचा उपदेश शिष्याला करतात, त्याचा अंगीकार करतात, तेव्हा त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. त्याला ध्यास लागतो तो सद्गुरूंच्या उपदेशाचा, गुरुवाक्याच्या चिंतनाचा, अंतिम समर्पणाचा, आणि त्यासाठी गुरुसेवा हेच व्रत तो अंगीकारतो. आणि तो सद्गुरूंना चरणांवर, त्यांच्या चरणांजवळ जवळ अशी विनंती करतो की माझं सर्वस्व ओतण्याचा मानस आहे. आणि हे करत असताना आपल्या सकट सर्व विश्व शिवस्वरूप आहे अशा श्रद्धेनी त्याचं जीवन फुलून जातं, त्याचे प्रज्ञाचक्षु उघडतात. आणि या समन्वयातच जीवन अर्पण करण्याचा सद्गुरूंच्या चरणांजवळ तो मनोदय व्यक्त करतो. या आशयाचं अत्यंत अंतरंग पथदर्शक असं परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचं काव्य आहे. साधकांना ध्येय मार्गाकडे अतिशय तीव्र संवेगाने घेऊन जाणार. आपण ऐकूया गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्य समरस व्हावे, सद्भक्त अभिजित केंदुरकर याच्याकडून.
गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्ये समरस भावे. गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्ये समरस भावे. गुरुसेवा व्रत हे धरिले, सर्वस्व त्यास वेचियले. मन प्राण ओतुनी उरले, त्या शुद्ध स्वरूपी रहावे. चैतन्य समरस व्हावे. गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्य समरस व्हावे. तत्त्वमसी सोहं ध्यावे, चिद्गगनी साक्षी असावे. शून्यतेस ओलांडावे, निजरूपी ब्रह्म उरावे. चैतन्य समरस व्हावे. गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्य समरस व्हावे. नितसंगरहितता व्हावी, निजकर्मी बुद्धि रमावी. फलत्यागी युक्ति जमावी, नैष्कर्म्य आत्मसुख ल्यावे. चैतन्य समरस व्हावे. गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्य समरस व्हावे. श्रद्धेने जीवन फुलते, प्रज्ञेस सार आकळते. जीव शिवा ऐक्यते उरते, मकरंदातेची पहावे. चैतन्य समरस व्हावे. गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्य समरस व्हावे. गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्य समरस व्हावे. चैतन्नी समरस भावे चैतन्नी समरस भावे।
प्रेम भाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी जीवन पथ अनुसरिता तम निबिड जाय दूरी। अंतरात प्रेमभाव ठेवून श्रद्धेचे कवच पांघरून जर जीवनाची वाटचाल केली तर अतिशय दाट असा अंधकार दूर होऊन आत्मप्रकाशाची प्राप्ती कशी होते हे स्वामी मकरंदनाथ या अभंगात सांगत आहेत। मुळातच शोधित सत्वगुणी असलेल्या स्वामीजींना तत्वमसी या गुरुवाक्याच्या बोधाने परमात्म तत्वाचा स्पर्श झाला। एक ध्येय एक लक्ष भाव अढळ अंतरी। स्वामीजी म्हणतात माझ्या जीवनात मी एकच ध्येय ठेवलं ते म्हणजे आत्मानंदाची प्राप्ती। सद्गुरु जे सांगतील ते प्रमाण मानलं। उत्तम गुणांनी पदवी परीक्षा प्राप्त झाल्यानंतर बँकेची 10 ते 5 अशी अतिशय सोयीची वेळ स्वामीजींनी नोकरीसाठी निवडली का तर सकाळच्या वेळात सद्गुरूंनी सांगितलेली साधना आणि संध्याकाळी गुरुमुखातून श्रवण घडेल यासाठी। नोकरीच्या ठिकाणी देखील काम करत असताना जेव्हा जेव्हा काही त्याज्य गोष्टी करण्यासाठी वेळ आली तेव्हा स्वामीजींकडे जाऊन राजीनाम्याची तयारी देखील दर्शवली पण स्वामीजींनी त्यांना अडवलं। अरे तू त्यांच्यामुळे तू तुझी नोकरी सोडू नकोस तर तुझ्या आदर्श वर्तनामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन घडव। आणि खरोखरच काही वर्षांनी त्यांचे काही सहकारी केंद्रात येऊ लागले आणि स्वामीजींचे अनुग्रहित देखील झाले। असा हा जीवनक्रम चालत असतानाच पूजनीय मधुराताईंची अतिशय मोलाची साथ त्यांना लागली आहे। सद्गुरु तत्वच सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे असे धन्यतेचे उद्गार स्वामीजी काढत आहेत। साधक जीवनाची परिणती साध्यामध्ये करणारा हा अभंग आता आपण ऐकूयात सद्भक्त डॉक्टर मुकुंदराव तापकीर यांच्याकडून। आपण आतापर्यंत अनेक संतचरित्र वाचली आहेत ऐकली आहेत पण साक्षात संतचरित्र अनुभव घेणं म्हणजे काय तर ते आपण स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने बघत आहोत। स्वामीजी सद्गुरुपदिष्ट मार्गावरती चालत असताना आत्मप्राप्ती हे एकच ध्येय आपण ठेवलं। आमच्या समोरही तेच ध्येय आहे। त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठीचं धैर्य तुम्ही आम्हाला द्या आणि तो भाव आमच्यामध्ये अधिकाधिक दृढ होवो हीच आजच्या दिवशी पांडुरंगाजवळ आणि तुमच्याजवळ विनम्र प्रार्थना।
प्रेम भाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी जीवन पथ अनुसरिता तमनि बिड जाय दूरी। प्रेम भाव अंतरात कायवुने आमासी गिवसितये निज शांति प्रीति चावाते वर गिवसितये निज शांति। एक ध्येय एक लक्ष भाव अढळ अंतरी जीवन पथ अनुसरिता तमनि बिड जाय दूरी। प्रेम भाव अंतरात तत्वमसी गुरुवाक्ये आत्मस्थिती लक्ष्यरी सोहंचा मंत्र जपत उन्मनीत अनुभविली प्रभुमयता नित्य होत नेत मोक्ष अंतरी जीवन पथ अनुसरिता तमनि बिड जाय दुरी प्रेम भाव अंतरात शुद्ध सत्व जीवन है प्रभु काजी वेचियले अर्पित मन प्राणासह जीवन क्रम सहज चले अथक चाल ना पुढे हित एक आसुरी हित गुजते जीवन पथ अनुसरिता तमनि बिड जाय दुरी प्रेम भाव अंतरात कोणासी सांगुवता धन्य जगी अवतरले उपकारा नाही मिति प्रेम सुखे नितरमले मकरंदा काय उणे गुरु दिसे चराचरी जीवन पथ अनुसरिता तमनि बिड जाय दुरी प्रेम भाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी जीवन पथ अनुसरिता तमनि बिड जाय दुरी तमनि बिड जाय दुरी तमनि बिड जाय दुरी
अतिशय गोड आणि अर्थस्वरातील या अभंगाने आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. यानंतर सद्भक्त गिरीशदादा कुलकर्णी काही निवेदनं करतील, आपण ती ऐकूयात.